We've really been through the whole text.
तर आपण संपूर्ण हे जे आहे दिलेले त्याच्यात तर आपण ह्या अभ्यासाकडे बघितलेलं आहे.
What I wanted to do this morning was just talk about the other three bardos.
तर आजच्या सकाळी जे उर्वरित तीन बार्डोज जे आहेत त्यांच्याबद्दल बघणार आहोत.
So if you remember that a bardo is a space between two things.
तर आपल्याला आठवत असेल की बार्डो म्हणजे दोन जीवनाच्या मधली जी पोकळी जी आहे.
And especially when there's a space between things, something new can arise.
जेव्हा दोन जीवनामध्ये जे पोकळी आहे, जे अवकाश आहे, त्याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होत असतं.
The space between Vedana and Trishna, Shraddha can arise.
आणि वेदना आणि तृष्णा मधली जी पोकळी आहे त्याच्यातून श्रद्धेचं निर्माण होऊ शकतं.
So there are six bardos.
आणि सहा बार्डो आहेत.
And what we've been dealing with are the three bardos connected with death.
आणि तीन जे बार्डो आहेत त्यांचा संबंध मृत्यूशी कसा आहे आपण हे बघितलेलं आहे.
First of all, the bardo of the moment of death.
पहिले बार्डो म्हणजे आपला जो मृत्यूचा काळ.
Because in that moment of death, a big space opens up, an infinite space opens up.
आणि आपल्या मृत्यू समय जो बार्डो आहे त्याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं पोकळी असं अवकाश निर्माण होत असतो.
अनंत अवकाश,
अमर्यादित खुलेपण,
अमर्यादित. There's nothing but space.
तिथे दुसरं काही नसतं, केवळ खुलेपणा असतं सगळं.
And you remember that you can't bear that usually.
आणि तुम्हाला आठवत असेल की आपण ते सहन करू शकत नाही.
It's too much.
कारण की ते आपल्यासाठी खूप असतं.
So then the second bardo begins.
आणि त्याच्यानंतर मग दुसरी बार्डो सुरू होतं.
And this bardo is the bardo of visionary experiences.
आणि त्या बार्डो मध्ये आपल्याला दृष्टीचा अनुभव येतो.
Your mind you could even say sort of explodes.
तिथे आपलं जे मन आहे तिथे आपण असं सांगू शकतो की मन असं विस्तारित होतं तिथे.
And you experience all sorts of visions, both wonderful and deeply attractive and also very frightening.
तर तिथे आपल्याला जो अनुभव येतो तो अतिशय सुंदर असतो, खूप असं आकर्षक असतो आणि कधी कधी भीतीदायक पण असतो.
One after another, sometimes all at the same time.
कधी कधी हे सगळे अनुभव एकाच वेळेस निर्माण होतात, कधी कधी एका नंतर एक.
But generally people just don't know what's going on.
पण खरं तर लोकांना ते समजत नसतं की नेमकं काय घडत आहे.
They can't use that space.
कारण की ते त्या जी पोकळी जी आहे त्याचा ते वापर करू शकत नाही.
So then gradually there begins to emerge a strong desire for a body.
त्याच्यानंतर मग हळूवारपणे आपली जी इच्छा जी आहे तर ती एक शरीर धारण करण्याची इच्छा निर्माण होते.
You want to be in a definite fixed state.
आपल्याला मग त्यावेळेस एक असं ठोस असं शरीर किंवा एक जागा आपल्याला हवी असते.
You want to be experiencing through your senses.
आपल्याला आपले जे इंद्रिय आहे त्यांचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो.
And that drives you towards your future birth.
आणि मग त्याच्यामुळे आपलं जे लक्ष जे आहे आपल्याला ते तिकडे वाहत नेतं आपल्या पुढच्या भविष्याकडे आणि जीवनाकडे.
So in each of those three bardos, the guide is telling you what you can do.
तर ह्या तिन्ही बार्डो मध्ये गाईड आपल्याला सांगत आहेत की तुम्ही काय करू शकता.
So in the first, in the bardo of the moment of death, the guide is saying just accept this openness.
तर आपल्या मृत्यू समयाच्या पहिल्या बार्डो मध्ये गाईड असं म्हणतात की तुम्ही केवळ खुले व्हाते स्वीकार करण्यासाठी.
Don't be frightened of it, just recognize it as an old friend.
तुम्ही घाबरू नका, तुम्ही असं ओळखा आणि बघा की ते तुमचे मित्र आहे जुने.
Then the second bardo, the guide is saying don't worry, nothing can harm you.
दुसऱ्या बार्डो मध्ये गाईड आपल्याला सांगतात की काय काळजी करण्याची आवश्यकता नाहीये, तुम्हाला कुठलंच त्रास होणार नाही.
All these dreams, all these visions are just coming from your own mind.
तर हे जे काही स्वप्न आहे, तुमची दृष्टी आहे, ही सगळी तुमच्याच मनातून निर्माण होत आहे.
Even if it seems as if great demons are attacking you, they can't harm you.
जरी आपल्यावरती काही पिशाच ते जर तुमच्यावरती हल्ला करत असतील तरी सुद्धा तुम्हाला काही तुमचं नुकसान होणार नाही त्यात.
Well, your body is just a mind made body.
कारण की त्या क्षणी आपलं जे शरीर असतं हे मनाने तयार केलेलं शरीर असतं.
So that the guide is saying just recognize what's happening.
गाईड आपल्याला सांगतात की केवळ तुम्ही बघा की काय घडत आहे.
And then you'll be free.
आणि त्यातून मग तुम्ही मुक्त व्हाल.
Then of course as the third bardo goes along that the guide is saying don't give in to your craving.
आणि तिसऱ्या बारडो मध्ये आपल्याला गाईड सांगतात की तुमची जी आसक्ती आहे तर त्या आसक्तीला तुम्ही हावी होऊ नका.
Because once you've given in to your craving, you're back in life and you just don't know what's going to happen.
कारण की तुम्ही जर अशा आसक्तीमध्ये अडकाल तर तुम्ही जर जेव्हा पहिले पुन्हा जीवनामध्ये पदार्पण कराल तर माहिती नाही काय घडेल तुमच्यासोबत.
And you remember just how much suffering there was even in your last lifetime.
आणि तुम्हाला आठवत असेल की आपल्या मागच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला किती दुःख असेल.
So the guide is saying give up your attachment.
तर गाईड इथे आपल्याला सांगतात की आपली आसक्ती जी आहे ती आपण सोडून दिली पाहिजे.
Don't go that way.
आणि आपण त्या मार्गाने जाता कामा नये.
So what about the other three bardos, the bardos that we do experience even now?
तर जे उर्वरित तीन जे बार्डो आहेत त्यांच्याबद्दल काय जे आपण आता पण ह्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेत आहोत.
There's the bardo of ordinary life.
तर ते बार्डो म्हणजे आपल्या सर्वसाधारण जीवनातले बार्डो.
There's the bardo of dreams.
तर इथे बार्डो म्हणजे स्वप्नातले बार्डो.
And there's the bardo of meditation.
आणि ध्यानातले बार्डो.
So each of those bardos gives you an opportunity.
तर ह्या प्रत्येक जे बार्डो आहे ते आपल्याला संधी देत असतात.
If you can experience them properly, you've got an opportunity for liberation.
आपण जर त्यांना व्यवस्थित समजून घेतलं आणि त्याचा अनुभव घेतला तर आपल्याला तिथे मुक्तीचा मार्ग जो आहे त्याचा अनुभव येईल आपल्याला.
So let's start with the one that we're in right now, the bardo we're in right now.
तर आपण आपले जे बार्डो आताच आपलं हे जीवन आहे त्या बार्डोला आपण समजून घेऊ.
You could say the bardo of waking life.
आपण असं म्हणू शकतो की बार्डो म्हणजे आपलं आताचं जे जागृत जीवन आहे म्हणजे जिवंत आपण आहोत ते बार्डो.
I don't have to tell you what that's like.
तर मला काही सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे काय आहे ने.
I can just say here it is.
आणि मी एवढंच म्हणू शकतो की हेच आपण जे आहोत तेच.
This is a bardo.
आणि आपण ज्या स्थितीत आहोत ते बार्डो आहे.
It's just a temporary situation.
ही केवळ एक तात्कालिक अशी परिस्थिती आहे.
For a start, well, when we go to sleep, we're out of that waking state.
जसं आपण झोपायला जातो तर आपण त्यावेळेस जागृततेतून बाजूला होतो.
उठण्याच्या पलीकडची अवस्था असते जेव्हा आपण झोपायला जातो.
And even if we get into meditation, if we get deeply into meditation, in a way we're not in the waking state.
आपण जर खूप असं गंभीर दीर्घ ध्यान अवस्थेत गेलो तर तिथे सुद्धा आपली म्हणजे जागृत काय म्हणू शकतो
म्हणजे
waking state.
उठण्याची अवस्था नसते.
हा उठण्याची अवस्था.
The ordinary waking state, yeah. You know, if you get into jhana, things seem so different.
तर म्हणजे हे जे गोष्टी आहेत ह्या किती वेगळ्या आहेत.
So yes, even our waking state, the one we're in right now, is a bardo.
तर आपण हे आता ज्या स्थितीत आहोत ही सुद्धा बार्डो अवस्था.
We sometimes think this is the real state and the others are fantasy, they're unreal.
तर आपण असं कधी असं म्हटलं जातं की ही जी अवस्था आहे ही सत्य अवस्था आहे आणि दुसरे जे आहे ते कल्पनेतले आहे.
But from the point of view of practicing the Dhamma, each of these states is real.
तर आपल्या धम्म आचरणातून जर बघितलं सरावातून तर प्रत्येक जी पातळी आहे ती सत्य आहे ती खरी आहे.
So how do we use this situation to gain liberation?
तर आपली ही आताची जी परिस्थिती आहे याच्यातून मुक्ती कशी मिळवायची. क्वेश्चन
हा
प्रश्न आहे की आपण कशी मुक्ती मिळू.
How do we use it?
कशी तेच विचारता आपल्याला कशी.
What she say?
She's asking how.
How, yeah. That's the question.
हे सांगितलं ना पाच चिंतन सांगितले
तर त्याचं स्मरण करून नाही का, म्हणजे त्या पाच चिंतनांचं स्मरण केलं, जसं मी वृद्ध होणार आहे, आजारी पडणार आहे, माझा मृत्यू होणार आहे, म्हणजे मला सोडून जावं लागणार आहे, आणि कर्म, तर ह्या गोष्टींचं जर चिंतन करत राहिलं तर हे मुक्तीसाठी तेच मदत करणार आहे.
Yes, you face up to the reality of the situation.
तर मग त्या परिस्थितीमध्ये आपण जे सत्य आहे त्या सत्याला आपण सामोरे जातो.
And the waking state has another advantage.
आणि हे जी आपली अवस्था आहे ही अजून एक संधी आहे आपल्याला.
Because in the waking state there's continuity.
तर जागण्याची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये एक प्रक्रिया असते.
You know, every morning at 10:30 we've come here.
जसं प्रत्येक सकाळी 10:30 वाजता आपण इकडे येतो.
Everybody's been here.
आणि आपण प्रत्येक जण इथे असतो.
The roof is above our head, the floor is on the ground.
तर वरती छत पण आहे आणि आपल्या पायाखाली जमीन पण आहे.
So everything's there's some continuity, some constancy.
तर हे सगळं असं आहे की जे सातत्याने असं घडत असतं त्याला एक असं ठोस पक्क हे ठिकाण आहे.
So that's much much easier for us to develop some discipline.
तर आपल्याला काही शिस्त निर्माण करण्यासाठी हे खूप ह्या गोष्टी सोप्या जातात.
इट्स मच इझियर फॉर अस टू लर्न अँड टू मेक अन एफर्ट.
खूप आपल्याला सोपं जातं की प्रयत्न करणं आणि शिकण्यासाठी.
यु नो यु सीन द स्टेट दॅट द सेकंड डेथ बारडो पुट्स यू इन.
तर दुसरं जे मृत्यूचा बारडो जे आहे तर ते आपण बघू शकतो.
यू आर इन द मिडल ऑफ ऑल दीज विजन्स, इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू वर्क आउट व्हॉट्स गोइंग ऑन अँड व्हॉट टू डू.
तर आपण त्यावेळेस अशा स्थितीत असतो की एक दृष्टी असते की आपल्याला हे कळत नसतं की नेमकं काय करायचं कुठल्या परिस्थितीत.
लाईक ट्राइंग टू थ्रेड अ नीडल इन अ स्टॉर्म.
जसं काल त्यांनी आपल्याला सुईमध्ये जसं जणू काही धागा टाकायचा.
बट बिकॉज दिस इज अ रिलेटिव्हली स्टेबल स्टेट, इट्स इझियर टू थ्रेड द नीडल.
आपण ज्या स्थितीत आहोत तर याला आपण स्थिर स्थिती अशी म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपण बसून तो जो धागा आहे तो टाकू शकतो.
So what we can do in the waking state is follow a path.
तर आपण जेव्हा जागे असलेल्या स्थितीत असतो त्यावेळेस आपल्याला एक मार्ग असतो.
In the death state there's no path.
आणि मृत्यूच्या अवस्थेत तिथे कुठलाच मार्ग आपल्याला नसतो.
You just have to go straight to insight.
आपल्याला केवळ तिथे एक आंतरिक याच्यामध्ये जावं लागतं.
Because you can't develop any practice, you can't develop any discipline.
तर तिथे आपल्याला कुठलं सराव करण्याची संधी नसते किंवा कुठलं शिस्त लावून घेण्याची संधी नसते.
यू कॅन्ट हॅव अ रिट्रीट इन द बारडो.
बारडो अवस्थेत कुठलं शिबिर सुद्धा नसतं.
नो विथ बेल्स वेअर वी ऑल कम टुगेदर अँड स्टडी.
तिथे कुठली अशी बेल नसते की आपण एकत्र येऊन अभ्यास करतोय.
बट इन द वेकिंग स्टेट यू कॅन डेव्हलप सम कंटिन्युअस एफर्ट.
पण आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्याला एक सातत्याने प्रयत्नशील असण्यासाठी आपल्याला खूप मोठी संधी आहे.
यू कॅन फॉलो द पाथ ऑफ शील समाधी प्रज्ञा.
तर आपण शील समाधी प्रज्ञा ह्या मार्गाला आपण अनुसरू शकतो.
यू कॅन डेव्हलप स्किलफुल ऍक्शन व्हिच ब्रिंग्स अबाउट अ बेटर माइंड.
तर आपलं चांगलं मन घडण्यासाठी आपण कुशल कृती करू शकतो.
यू कॅन प्रॅक्टिस मेडिटेशन व्हिच मेक्स युअर माइंड इव्हन मोर डीपली स्किलफुल.
आपलं मन अधिकाधिक कुशल बनण्यासाठी आपण ध्यानाचा सराव पण करू शकतो.
And then you can reflect on the nature of things and that brings about prajna.
आणि आपण हे जे निसर्ग आहे त्याच्यावरती आपण चिंतन करून आपल्याला त्याच्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते.
You can have a community of friends.
आपल्याला आपल्या मैत्रिणींचा एक समूह मिळेल.
You can have a sangha.
आपल्याला संघ आहे.
And that will support you and help you.
आणि संघातून आपल्याला मदत मिळते, सहकार्य मिळेल.
So do you see what I mean? That the waking state is one in which it's much, much easier to make a regular effort.
आणि सातत्याने प्रयत्न करण्यासाठी हे जे आपली आताचं हे जीवन आहे, आपलं जिवंतपणा आहे, हे खूप महत्वाचं आहे.
Of course, there's a danger in the waking state.
कधी कधी हे घातक पण असू शकतं.
The point is that we can think that it's permanent.
कारण की आपण असा विचार करतो की हे सगळं जे आहे ते कसं आहे, नित्य आहे.
And therefore we think we can hold on to something and we'll be safe.
आणि मग आपण अशा वेळेस असा विचार करतो की मी ही गोष्ट धरून ठेवू शकते ज्याच्यातून मला सुरक्षितता निर्माण.
That's why it's so important, as Suhasini says, to have these five reflections.
त्यामुळे जसं सुहासिनींनी सांगितलं की आपले जे पाच चिंतन जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे.
Because that helps us to recognize this situation is not permanent.
कारण की त्या चिंतनातून आपल्याला मदत होते की ही जी परिस्थिती आहे ही आपली नित्य नाहीये.
So this is the waking state and what we need to do in it.
मग ह्या अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे?
Yeah. Anything? Was that straightforward? It's just the Dhamma as we usually know it.
तर जो धम्म आहे जे आपल्याला आता माहित आहे.
No questions, no problems.
काही प्रश्न नाहीये का काही?
And of course, when you realize that, and when you see all the six bardos, that means you're more inclined to take full advantage of this situation.
आणि आपले हे जे bardos जे आहेत तर त्यांचा आपण फायदा घेऊन ह्या परिस्थितीमध्ये त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे.
Yes, and the five reflections, the panch chintan, they really help.
हे जे आपलं चिंतन आहे पाच चिंतन हे तर आपल्याला मदत होईल
त्याची. I think we should use those more.
आणि मला असं वाटतं की आपण त्यांचा अधिक अधिक विचार केला पाहिजे.
So you ready for more?
तर तुम्ही तयार आहात का?
That's all fairly straightforward and familiar.
आणि ही खूप अशी सरळ आणि नाही का सर.
What about the bardo of dreams?
तर बारडो जे स्वप्नातलं बारडो आहे त्याच्याबद्दल काय?
How do you practice the dhamma in your dreams?
तर आपल्या स्वप्नांमध्ये आपण धम्माचरण कसं करतो?
ते एक म्हण आहे ना की मनी वसे ते स्वप्ने दिसे. जर आपलं सतत ह्या गोष्टीवर चिंतन असेल म्हणजे जागे असताना म्हणजे या पाच गोष्टींचं चिंतन असेल तर त्याचा परिणाम असा होतो की ते स्वप्नात पण येईल. कारण ज्या गोष्टींचा आपण जास्त विचार करतो ज्याच्या जास्त संपर्कात असतो तर त्याच गोष्टी स्वप्नात सुद्धा येतात. तर तिथे तशी मदत होऊ शकते असं मला वाटतं.
She says that if we think throughout the day about this five reflections, so it may affect dreams also.
Oh, yes. Well, it's definitely true that if you're practicing the Dhamma and reflecting on the Dhamma, that will affect your dreams.
तर हे सत्य पण आहे की दिवसभर आपण धम्माच्या सानिध्यात असू विचार चिंतन करत असू तर आपले स्वप्न पण त्याच प्रकारे होऊ शकतं.
That's certainly my experience. There's a lot of Dhamma in my dreams.
तर माझा असाच अनुभव आहे की मला खूप धम्माचं जे माझे जेव्हा स्वप्न पडतात तर अशा याच्याशी संबंधित स्वप्न असतात.
But what about the in the dream itself? What can you do in the dream?
पण आपण स्वप्नामध्ये काय करू शकतो?
Practice the Dhamma in the dream.
नाही नाही स्वप्न जेव्हा पडत असत ना ते घडत असताना आपण काय करू शकतो?
फक्त बघायचं त्याच्याकडे.
Just to see.
Just to see. Just to see. What do you mean?
म्हणजे काय म्हणायचं अजून तुम्हाला?
स्वप्न पडत असेल तर समजा चांगलं पडो वाईट पडो घाबरायचं नाही त्याला.
So mindfulness even in relation to the dream. Good.
स्वप्न सुद्धा आपण जागृती ठेवू शकतो.
So you just see what's there.
तर आपण बघू शकतो की नेमकं ते स्वप्नात काय चाललेलं आहे.
What the Tibetans say is that you try to continue dreaming but to recognize that it's a dream.
Tibetan ne je tas sangitlela ahe ki tumhi te swapna jeva padtay to swapna te bagat raha fakt te swapna la tumhi baghayla shika ki kay te swapna ahe.
Yeah, so that
swapna padlela mhanje je kay swapna padta tar tyavarun apan apli mansikta pan lakshat ghetle pahije. म्हणजे ज्यावेळेस कधी आपण भीतीदायक अवस्थेत असतो कधी नाही तर आपल्याला भीतीदायक पण स्वप्न पडतं. आणि जेव्हा आपण चांगल्या अवस्थेत असतो तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे चांगले मीनिंग्स देणारे स्वप्न पडतात.
इट डिपेंड्स अपॉन आवर मेंटल स्टेट. समटाइम इफ वी आर पॉझिटिव्ह सो वी गेट गुड ड्रीम्स, और समटाइम अ फियर.
यस. But what I'm talking about is that while you're dreaming, you try to bring some awareness to the dream.
तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही स्वप्न बघत असाल तर त्यावेळेस तुम्ही एक जागृती निर्माण करा.
यू डोंट वेक अप.
तुम्हाला उठण्याची आवश्यकता नाहीये.
यू डोंट कंट्रोल द ड्रीम.
तुम्ही त्या स्वप्नाला कुठल्याच प्रकारचं तुम्ही सक्ती पण करू नका.
बट यू आर अवेअर दॅट यू आर ड्रीमिंग.
केवळ तुम्ही जागृत व्हा की तुम्ही स्वप्न बघत आहात.
सो यू ट्राय टू हॅव दॅट सेन्स ऑफ माइंडफुलनेस इवन व्हाइल यू आर ड्रीमिंग.
आपण स्वप्न जरी बघत असू त्या अवस्थेत असू तरी सुद्धा आपण स्वतःच स्वतः जागृती निर्माण करू ठेवू शकतो.
अँड इट सेड दॅट यू कॅन इव्हन गेन एनलाइटनमेंट इन अ ड्रीम.
असं सांगतात की तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा बुद्धत्व प्राप्त होऊ शकतं.
बिकॉज व्हेन यू आर ड्रीमिंग द ड्रीम वर्ल्ड इज कम्प्लीटली रियल.
कारण की आपण जेव्हा स्वप्न बघत असतो तर ते विश्व जे असतं ते फार वेगळं आणि खरं विश्व असतं.
व्हॉटएव्हर यू एक्सपिरियन्स इज फॉर यू ऍट दॅट टाइम कम्प्लीटली रियल.
कारण की आपण त्या स्वप्नामध्ये जो अनुभव घेत असतो तर ते आपल्यासाठी त्या क्षणी ते सत्य असतं.
जस्ट एज दिस वर्ल्ड नाउ इज कम्प्लीटली रियल फॉर यू.
कारण की आपल्यासाठी जसं आता हे जे विश्व आहे तर हे आपल्या समोर सत्य आहे.
सो दॅट मेक्स यू रिअलाइज समथिंग अबाउट बीइंग अवेअर.
तर त्याच्यातून आपल्याला एक जाणीव होते की आपण जागृत आहे.
इन अ वे दिस इज अ ड्रीम.
तसं जर पाहिलं तर हे स्वप्नच आहे.
Because it comes and it'll go.
कारण की स्वप्न येत असतं आणि जात असतं.
Tomorrow you'll be back home.
उद्या आपण घरी असू.
It'll be like a dream.
तर एक स्वप्न सारखंच आहे.
I hope a good dream.
मला असं वाटतं ते चांगलं स्वप्न असेल.
It may be having still some influence on you.
कदाचित ह्याचा प्रभाव पण आपल्यावरती असणार.
But like a dream.
पण तरी सुद्धा हे स्वप्न सारखंच असणार.
This moment will never come again.
कारण की हा जो क्षण आहे हा परत येणार नाहीये.
समथिंग लाईक इट मे बी बट दिस मोमेंट नेव्हर अगेन. सो यू ट्राय टू लर्न फ्रॉम ड्रीमिंग.
तर आपण स्वप्नामधून पण काही शिकण्यासारखं आपल्याला आहे आणि शिकलं पाहिजे.
ऑफकोर्स देयर इज अ लॉट यू कॅन लर्न फ्रॉम ड्रीमिंग ऑन अदर लेव्हल्स टू.
आणि दुसऱ्या पण पातळीवर आपण स्वप्न बघून शिकण्यासारखं आहे.
यू कॅन लर्न क्वाइट अ लॉट अबाउट युअरसेल्फ कांट यू.
आपण आपल्या स्वतःबद्दल पण शिकू शकतो.
द सॉर्ट ऑफ थिंग्स दॅट कम इनटू युअर माइंड व्हेन यू आर ड्रीमिंग दे टेल यू अ लॉट अबाउट युअरसेल्फ.
कधी कधी स्वप्नामध्ये आपल्याला आपल्या स्वतःबद्दलच बरंच काही बघायला मिळतं.
यू लर्न क्वाइट अ लॉट फ्रॉम ड्रीम्स.
आपण स्वप्नातून बरंच काही गोष्टी शिकतो.
ड्रीम्स कॅन ऑल्सो बी व्हेरी क्रिएटिव्ह.
आणि ड्रीम आपले स्वप्न जे आहे ते बरेच सृजक असतात.
आय ऑफ्टन फाइंड दॅट इन ड्रीम्स अ लॉट ऑफ न्यू एनर्जी कम्स.
मला स्वप्नामध्ये बरेचदा जाणवतं की माझ्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे.
यू हॅव अ ड्रीम अँड यू सी समथिंग हॅपन्स अँड यू फील सम डीपर एनर्जी कमिंग इन.
कधी कधी तुम्हाला पण अनुभव असेल की काहीतरी घडत असताना मग आपल्याला एक नवीन शक्ती निर्माण होत असते.
इन अदर वर्ड्स इन द ड्रीम यू कॅन डू सम हॉरिझॉन्टल सॉरी व्हर्टिकल इंटिग्रेशन.
कधी कधी स्वप्नामध्ये पण त्याला काय म्हणतो
ऊर्ध्वगामी
एकाग्रता प्राप्त.
यू रिमेंबर बंटे टॉक्स अबाउट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल इंटिग्रेशन.
तुम्हाला आठवतं का बंटे
तुम्ही समांतर पातळीवरची आणि ऊर्ध्वगामी
पातळीवरची एकाग्रता. दॅट
वर्ड्स यू नो द इंग्लिश बट नॉट द मराठी. यस. सो द हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन इज व्हॉट यू आर डूइंग व्हेन यू मेनली व्हेन यू आर डूइंग माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग.
तुम्ही सांगा ना विजय.
समांतर शब्द घाल फक्त त्याच्या मग बाकी पूर्ण आहे.
When you're doing mindfulness of breathing, most of the time what you're experiencing is horizontal integration.
तर आपण जेव्हा आनापान सतीचा सराव करतो त्यावेळेस आपल्याला समांतर जी आपली एकाग्रता आहे तर ती एकत्र आलेली आपल्याला दिसते.
सो ऑल द डिफरंट बिट्स ऑफ युअर माइंड कमिंग टुगेदर.
आणि आपल्या मनाची जी विखुरलेली अवस्था असते ती तिथे एकत्रित झाल्याचा अनुभव येतो.
देयर आर ऑल्सो डीपर एनर्जीज इन द माइंड.
आणि आपल्या मनामध्ये ती जी शक्ती आहे ती ऊर्जा आहे ती अधिक अधिक सखोल जाताना आपल्याला जाणवते.
अँड वी ऑफ्टन डोंट एक्सपीरियन्स दोज.
आपण काय त्याचा अनुभव नेहमीच घेतो असं नाहीये.
सो that kind of vertical integration coming from deeper down can happen in a dream.
आणि ऊर्ध्वगामी जे एकाग्रता जी आहे तर ती अगदी आपल्या मनाच्या खोलीतून सखोलतेतून ती वरती येत
असते. It take a very interesting point.
आणि खरोखर हे खूप रोचक असा मुद्दा आहे हा पण.
You're all ladies.
तुम्ही सगळ्या महिला आहात.
So in your outer reality you're a woman.
आपलं जर बाह्य रूप जर बघितलं तर आपण एक स्त्री आहोत.
But sometimes in your dream you're a man.
कधी कधी स्वप्नामध्ये आपण स्वतः एक पुरुष आहे असं पण
बघायचं.
मला कधी कधी असे स्वप्न पडतात की त्याच्यात मी एक महिला आहे.
And so that it's as if just to think of yourself as a woman is only one part of what you are.
आपण एक मी स्त्री आहे हा जो विचार करतो तो एक एक कुठला छोटासा भाग आहे आपण जे आहोत त्याचा.
And particularly know that in India a woman is like this.
भारतामध्ये महिलांबद्दल असं असतं की महिला ही अशी असते.
She's very quiet and she doesn't she blushes when anybody looks at her. Not in Maharashtra.
महाराष्ट्रात नाही पण इतर प्रांतात आहे महिला घुंगड घेऊन असतात अगदी लाजून चेहरा दाखवतात.
You see in UP it's like a different species. Hardly dare talk.
तर आपल्याला युपी मध्ये बघायला मिळेल की त्या महिला ज्या वेगवेगळ्या वर्गातून येतात त्या फार क्वचितच बोलतात.
But that's not what they really like.
तर हे सत्य नाहीये की त्यांना तशी परिस्थितीत राहायला आवडत असेल.
As the Buddha said to you, when women gain their strength, they're stronger than men.
जसं त्या दिवशी मला असं जाणवलं की बुद्ध मला सांगत होते की महिलांमध्ये तेवढी शक्ती असते पुरुषांपेक्षा आधी.
But they're always taught they're very very delicate, very ignorant.
तर महिला ही नेहमीच खूप नाजूक असते. ती एक दुर्लक्षित अशी
तिच्यातली
असलेली ती शक्ती कुठे आहे. तिची जी शक्ती आहे तर ती दाबून ठेवलेली आहे
कुठेतरी.
आणि मग स्वप्नाद्वारे ती जी दाबलेली शक्ती जी आहे तर ती मग वरती यायला
लागते.
स्वप्नामध्ये आपण जे बघतो की काही करण्याचं तसंच ते महिला ज्या आहेत त्या तशा कधी बघत नाही की मी असं हे करू शकते.
आवर कॉन्शियस पर्सनॅलिटी इज लाईक दिस but the unconscious personality is like that.
Ji jagrut barobar hai na. Jagrut ji vyaktimahatva asta to te asa kami pramanat asta ani ajagrut je ahe te mothya pramanat.
So a lot of energy just comes out in dreams.
Tar aplya swapnan madhe khup apli ji urja ahe shakti ahe ti varti yayla suruvat karte.
Sometimes it can be quite scary, quite worrying.
Kadhi kadhi tasya avasthet bagun swatala aplyala bhiti pan vatte ani apan kaaji madhe padto.
You can find yourself maybe quite violent in a dream.
Kadhi kadhi swapnan madhe apan khup hinsak pan disto.
But no, don't worry about that. It's not that you're performing bad karma in your dream.
तर असं स्वप्न पडलं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण की तुम्ही काय प्रत्यक्षात असं अकुशल काही करत नाहीये.
It's just a lot of more strong aggressive energy is coming out.
त्याच्यामधून आपली जी ऊर्जा जी आहे जी दबलेली आहे तर ती त्याच्यातून बाहेर पडताना ती स्वप्न असते.
And that deeper aspect of the mind doesn't obey ordinary convention. You know that in Indian society or English society you're supposed to be like this. But your dream it doesn't obey that.
तर आपल्या संस्कृतीनुसार आपल्याला स्त्री म्हणून असंच ठेवलं गेलेलं आहे तसंच बघितलं गेलंय पण स्वप्नामध्ये मात्र आपण तसं नसतो
त्याच्या पलीकडचे असतो.
You know it's the same for men that they're supposed to be very strong, very intelligent, very quick, and so on.
तसंच पुरुषांबद्दल आहे की पुरुष हा खूप सशक्त असतो, खूप हुशार असतो.
But they're not always like that.
नेहमीच तसे नसतात.
In fact, they're quite often not like that.
ते फार क्वचितच तसे असतील.
So there's another side to us. We're larger personalities.
तर ही दुसरी बाजू आहे आमची, जिथे म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व समजलं जातं.
And that comes out in dreams.
आणि मग ते स्वप्नाद्वारे वरती यायला सुरुवात होते.
And you may even feel some conflict between what you think you should experience and what you do experience.
कधी कधी असं एक वाद पण निर्माण होतो की तुम्ही विचार करतात की तुम्ही काय करायला पाहिजे आणि तुम्ही जो अनुभव येतो तो कसा अनुभव आहे.
So dreams they show you a larger you.
तर स्वप्नामध्ये आपल्याला जे मी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.
This can also happen just with visions sometimes, even in waking life.
तर आपले जी दृष्टी आहे तर त्याच्यामधून पण आपल्याला कधी कधी असा अनुभव येतो आपल्या ह्या जीवनात.
You can have feelings or thoughts that just aren't what you're supposed to have.
कधी कधी आपल्याला असे विचार येतात, अशा भावना निर्माण होतात की मी काय असलं पाहिजे होती.
So we need to integrate those deeper energies.
तर आपले हे जे सखोल जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, तर ही जी आहे तिचं एकत्रीकरण आपण केलं पाहिजे.
And the dream can help.
आणि मग स्वप्न जे आहे त्याच्यातून आपल्याला मदत पण मिळू शकते.
When I was first coming along to FWBO in 1970, there's a lot of interest in dreams at that time.
मी जेव्हा 1970 मध्ये FWBO मध्ये आलो त्यावेळेस मला सुरुवातीच्या काळामध्ये स्वप्नांमध्ये खूप असं छान रोचक अशी स्वप्न पडायची.
There was a woman who then became a Dhammacharini, Dhammacharini Mamaki.
तर एक महिला होती, ती नंतर ब्रह्मचारिणी झाली, तिचं नाव मामकी होतं.
She's died now.
तर आता त्यांचा मृत्यू झालेला आहे.
But she was very very interested in dreams.
तर तिला स्वप्न जे आहे तर ते आवडीचा विषय होता.
And she eventually studied dreams and became a psychologist.
तर ती एक मनो काय म्हणताला वैज्ञानिक म्हणून तिने हे केलं, कारण की तिने बरेच स्वप्नांवरती संशोधन केलं.
But she used to organize what we called dream groups.
तर ती एक स्वप्नांचं काय म्हणता येईल त्याला ड्रीम ग्रुप्स, हा स्वप्न समूह जे आहे तर ते त्याला ती हे करत होती.
So we used to meet once a week and just go through the dreams that we'd had.
आणि मग आम्ही आठवड्यातून एकदा भेटायचो आणि मग आम्हाला जे काही स्वप्न पडलेले आहेत त्याच्यावरती आम्ही मग चर्चा करायचो.
And she and others would help you to sort of understand the dream.
तर त्या आणि इतर जण ते मग त्या अनुभवातून ते समजायला लागलेत की स्वप्न हे काय असतात.
Not understand in the sense of saying, oh, you dreamed of a crow, that means this.
तर म्हणजे समजणं म्हणजे नाही का हे असं आहे आणि त्याचा अर्थ तसा आहे तशा प्रकारचं नाही.
But more like the way you'd listen to a poem. A poem. कविता.
तर ते म्हणजे ते असं होतं की एखादी कविता आपण ऐकतो तशा प्रकारे.
You know, when you read a poem, you just let it speak to you directly.
आपण जेव्हा एखादी कविता ऐकतो तर ती कविता जणू काय आपल्या हृदयाशीच बोलत आहे असं वाटतं.
And if you think about it too much, you lose the poem.
आणि जर तिच्याबद्दल आपण खूप विचार केला तर आपण मग ते तिच्याशी असलेला जो संपर्क तो आपल्याकडून तुटून जातो.
So she was helping us to just, as it were, feel the dream.
तर ती मदत करायची की तुमचं जे स्वप्न आहे ते पडलेलं आहे तर ते तुम्ही अनुभवा.
I used to really enjoy and appreciate that very very much.
आणि मी खरंच ते मला आवडायचं ते आणि मी कौतुक पण करतो तिचे त्या गुणांचं.
And you know, I'd watch my dreams and sometimes I'd write down 5 dreams a night.
मी माझ्या स्वप्नांकडे बघत होतो आणि कधी कधी मी रात्रभरातून माझे पडलेले असे 5 स्वप्न मी लिहून काढायचो.
And often very detailed dreams.
आणि कधी कधी खूप असे सखोल अशी स्वप्न असायची.
And they seem often really meaningful.
पण ते स्वप्न जे होते ते खूप अर्थपूर्ण असायचे.
You know, you can have a dream and feel really sort of richer because you've had the dream.
कधी कधी आपल्याला स्वप्न पडतात आणि आपल्याला त्याच्यातून असं मी खूप नाही का महान आहे असं कुठेतरी भावना निर्माण होते किंवा चांगलं
मेघा
अगरबत्ती बघते जळत चालली ना काडी
पेटीपर्यंत
श्रीमंत असल्यासारखं
Maybe you should have dream groups.
And
I know Bhante strongly encouraged Mamaki to explore that.
So
that we expand ourselves, we become bigger.
आपण आपल्या स्वतःचं जर विस्तारित स्वतःला बघितलं तर आपण पण मोठं होऊ शकतो.
And this helps the stage of integration.
आपल्याला त्याच्यातून आपले जे एकत्रीकरण जे आहे त्याच्यासाठी मदत होते.
Dreams can also be very direct.
कधी कधी स्वप्न पण खूप अगदी सरळ आणि स्पष्ट असतात.
Sometimes in a dream you get the answer to a question.
कधी कधी आपल्याला स्वप्नांमध्ये आपल्या प्रश्नाची उत्तरं पण सापडतात.
An example came immediately into my mind. I was going to ordain an English person in India.
तर मला एकदम आठवलं की मी एका पाश्चिमातल्या व्यक्तीला भारतामध्ये मी दीक्षा देणार होतो.
Actually he was of Indian origin. He was born in England but he was Indian by ancestry.
तर तो व्यक्ती खरं तर भारतातलाच होता फक्त त्याचा जन्म तिकडे झाला होता त्यांचे पूर्वज तिकडे होते.
And I was very very busy at the time.
आणि त्या दरम्यान मी खूप व्यस्त होतो.
I couldn't think of a name.
तर मला त्यांच्या नावा त्यांना कुठलं नाव द्यावं मला आठवतच नव्हतं.
It's a big problem for a private preceptor. You have to think of a name.
जे प्रायव्हेट प्रिसेप्टर असतात त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो काय नाव द्यावं.
Because you know that if you don't think of a nice name people are going to be very upset.
तुम्हाला माहिती आहे लोकांना जर चांगली नावं जर दिली नाही तर लोक खूप नाराज होतात.
And you know they have to live with that name all their lives.
कारण की त्यांना त्या नावासोबत संपूर्ण जीवन घालवायचं असतं.
So it's a very weighty thing to do.
आणि ती खरंच खूप अशी कठीण गोष्ट आहे जड काम.
But I just wasn't getting any name.
आणि मला त्यांच्यासाठी कुठलंच नाव असं सुचत नव्हतं.
I just looked through the Sanskrit dictionary. I just couldn't find it.
मी संस्कृतच्या डिक्शनरीज बघितल्या आणि मला त्याच्यातून काहीच सापडत नव्हतं.
So just as I was leaving for India, I had a dream.
आणि मी भारतासाठी निघालो होतो त्यावेळेस मला एक स्वप्न पडलं.
And this person was there.
आणि ती व्यक्ती तिकडे होती.
And I was calling him.
आणि मी त्या व्यक्तीला बोलवत होतो स्वप्नात.
So in the morning I thought, oh, what did I call him?
आणि मग सकाळच्या वेळेस मला असं वाटलं की मी त्याला कुठल्या नावाने बोलू.
आय डिडंट कॉल हिम दिलीप व्हिच वाज हिज नेम. दिलीप
हा त्यांचं नाव दिलीप होतं आणि मी त्या नावाने त्यांना बोलू शकत नव्हतो.
आय कॉल्ड हिम ज्ञानवाच
तर मी त्यांना ज्ञानवाच म्हणून बोलवलं.
आ दॅट्स हिज नेम.
आणि मला जाणवलं की हेच त्यांचं नाव आहे.
सो इन अ ड्रीम यू कॅन गेट दॅट सॉर्ट ऑफ क्रिएटिव्ह इम्पल्स.
तर आपल्या स्वप्नामध्ये पण आपल्याला असे सृजन
He was very, very pleased that he got a name from a dream. Anyway, just by the way, he's now the chairman of the London Buddhist Centre.
तर आता लंडन बुद्धिस्ट सेंटरचे ते चेअरमन आहेत.
It's our biggest centre and there's an Indian.
तर आपल्या भारतापेक्षा ते मोठं सेंटर आहे.
He's very, 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 very good man.
आणि तो व्यक्ती जो आहे तो खूप खूप चांगला व्यक्ती
आहे. He's got the best of India and the best of England.
तो व्यक्ती इंडियातला उत्कृष्ट आणि तिकडचा उत्कृष्ट असा तो व्यक्ती आहे.
And he's left behind the worst of India and the worst of England.
त्यांनी मागे जे टाकलेलं आहे तो भारतातली जी वाईट संस्कृती आणि तिकडची वाईट संस्कृती.
Very, very good man indeed.
आणि तो खरोखर खूप चांगला माणूस आहे.
Anyway, yes, in dreams you can get these sort of inspirations.
तर आपल्या स्वप्नामधून पण प्रेरणा मिळत असते.
And sometimes I find when I'm writing, I get stuck.
कधी कधी मी काही लिहायला घेतो आणि मग तिथेच मी थांबतो.
I don't know how to go on.
आणि मला मग मार्ग सापडत नाही की पुढे कसं आता हे जायचं.
And then it's not that the answer comes in the dream, but some new energy comes in the dream.
तर असं नाही की मला स्वप्नामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर सापडतं पण मला त्याच्यातून एक नवीन प्रेरणा आणि एक शक्ती मिळते.
So I think it's important to pay dreams attention.
तर मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या स्वप्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
Take them seriously.
आणि त्यांना आपण गंभीर रीत्या बघितलं पाहिजे.
If you take your dreams seriously, your dreams will take you seriously.
आपण जर आपल्या स्वप्नांना गंभीर रीतीने बघितलं तर आपले स्वप्न जे आहेत ते आपल्याला गंभीर.
And they will teach you things. They will give you energy.
ते आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. आपल्याला एक शक्ती मिळेल. आणि चहा पण मिळेल. चहा पण मिळेल.
Yes, they will give you tea.
स्वप्नामध्ये पडता येत नाही.
Can't run. Well, you see.
Yeah, I know. Most of the time I fly.
Yeah. I think you're fine. If you watch. I bet you you're walking in your dream.
म्हणजे तुम्ही जर त्याला बघितलं तर तुम्हाला चालता येईल त्या स्वप्नामध्ये. चालतं म्हणजे असं नाही पण तुम्ही बघाल की तुम्ही स्वप्न चालता.
चालतात ना काही लोक. मी तर घरांवरून चालताना दिसते. हां बरोबर. मेनी टाइम आय सी माय सेल्फ आय एम वॉकिंग ऑन द रूफ अँड बिल्डिंग.
अरे
Sometimes
my mother-in-law gets some dreams. She gets fear in that.
मृत्यूच्या जवळ पण असतील म्हणा त्या लोकांचे स्वप्न असे असतात ना की मला तो बोलवत आहे. मला बोलवलं, मला जायचंय. कारण माझे आजोबा आहे ना, म्हणजे ते असंच म्हणायचे. ते म्हणजे झोपेतच नाही पण असं जागृत असताना पण म्हणायचे आणि ते स्वतः सरकत जायचे की मला त्याच्याकडे जायचंय, तो मला बोलवत आहे.
Sometimes means the dreams depends on the older people as they grow old. So they have the dreams that someone is calling me and I have to go. So she's
taken to
that person.
Yeah. Well, I think there is also an element in dreams that can be not just to do with your ordinary mind, something coming from another level.
तर आपल्या हे जे सर्वसामान्य मनातून नाही पण हे वेगळ्या कुठल्या तरी अवस्थेतून ते तसे स्वप्न जे असतात ते येत असतात.
Sometimes I've had dreams in which I definitely have the sense this is not to do with me.
कधी कधी
something coming from somewhere else.
कधी कधी मला पण अशी स्वप्न पडतात आणि मग मला असं लक्षात येतं की ह्याचा माझ्याशी काही संबंध नाही पण ते कुठून तरी आलेलं असतं.
But I wanted just to talk a little bit about fear in dreams.
तुम्हाला हे भीतीदायक स्वप्न आहे त्याच्याबद्दल थोडं सांगावं असं वाटतं.
आय थिंक व्हॉट यू नीड टू टेल युअरसेल्फ इज फेस व्हॉटएव्हर इट इज दॅट्स फ्राइटनिंग यू.
तर मला असं सांगायची इच्छा आहे की जे काही तुम्हाला स्वप्नामध्ये ज्याची भीती वाटते तर त्याला तुम्ही सामोरे जा.
इफ देयर इज समथिंग बिहाइंड यू टर्न राउंड अँड फेस इट.
जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पाठीमागे काहीतरी आहे तर तुम्ही वळून त्याला बघा.
इफ समबडी इज चेसिंग यू turn round and face them.
जर कोणी तुमचा पाठलाग करत आहे तर तुम्ही पाठीमागे वळा आणि त्याला बघा.
So if you know to begin with that won't happen.
आणि तुम्ही जर तशी सुरुवात केली तर मग पुढे तसं घडणार.
If you form the intention to do so, eventually you will turn round.
तुम्ही जर असं निश्चय केला तर तुम्हाला मग ती ताकद येईल, हिम्मत येईल पाठीमागे वळून बघण्याची.
And when you turn round, there will be nothing to fear.
आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल त्यावेळेस भीतीदायक काहीच नसणार.
They say there's nothing to fear but fear itself.
असं सांगतात की भीतीदायक कसं सांगतात,
काहीच नसते पण आपण घाबरत असतो.
भीती
असते. So if you find that frightening things come in dreams, try to get yourself to turn round.
तुम्हाला जर अशी स्वप्न पडत असेल भीतीदायक तर तुम्ही प्रयत्न करा की मागे वळून बघण्याचा.
Don't run away.
त्याच्यातून पळवाटा काढू नका.
If you run away, you'll run away the next night and the next night and the next night.
तर एकदा आपण त्या स्वप्नातून पळवाटा काढला तर प्रत्येक रात्र मग तुम्हाला ते पळवाटे काढत.
So when you wake up you say no, I'm not going to run away, I'm going to face it.
तुम्हाला जर जाग आली तर तुम्ही असं ठरवायचं की मी नाही याच्यातून पळवाटा नाही काढणार, मी त्याला सामोरे जाणार.
So form that intention. Form that intention, have that idea.
तर हा आपल्या मनामध्ये निश्चय पाहिजे.
And eventually it will get through to your dream.
आणि मग आपण आपले जे स्वप्न आहे तर त्या स्वप्नाला आपण व्यवस्थित मग
I've experienced this very directly myself.
तर मी हा माझ्या मला स्वतःला खूप अनुभव आहे याचा.
Actually, I think in general in life, if you're frightened of something, face it.
आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला जर कशाचं भय वाटत असेल तर आपण त्याला सामोरे जा.
मी पण ओरडते बरेच स्वप्नांमध्ये जोरात म्हणजे स्वप्नामध्ये काहीतरी बोलायचं असतं मला पण तो आवाज मला निघत नाही तिथे म्हणजे
नाही आवाज नाही निघत
म्हणजे बोलायचं असतं पण ते बोलल्या जात नाही ते शब्द जे आहेत ना समजण्यासारखे पण वेगळे असतात बरेचदा
You want to speak but no words come.
Yeah. But sometimes something gets blocked.
Ah, you
have
yeah.
to shout loudly but no voice.
Yeah. But there are all sorts of possible explanations for that.
त्याच्यासाठी वेगळे असे
स्पष्टीकरण.
It sometimes happens I think when you're almost waking up.
तुम्ही म्हणजे बऱ्याचदा आपण कसं कामामध्येच व्यस्त असतो.
So your dream mind is wanting to talk.
आणि त्यामुळे आपलं जे स्वप्नातलं मन जे असतं त्यांना कुठेतरी बोलायचं असतं
or to shout,
किंवा ओरडायचं असतं
but your body isn't yet fully occupied by you
पण आपलं जे शरीर असतं ते आपल्याने पूर्ण व्याप्त झालेलं नसतं
but there may be other reasons too
किंवा दुसरे पण काही कारण
there may be some blockage in you
कदाचित आपल्यामध्ये काही कुठेतरी दबलेल्या काही गोष्टी असतात त्या पण असू शकतात
but nothing don't be frightened of things and dreams yes if fear comes well you recognize it
म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही स्वप्नामध्ये जरी आलं स्वप्न पडलं तर तुम्ही त्याला ओळखायला शिका
and those sort of experiences well just what does this signify what does this mean
असे जे अनुभव येतात त्याच्यातून आपण असं एक अनुभव अनुमान लावू शकतो की याचा काय अर्थ असेल
समटाइम्स आय थिंक थिंग्स दॅट यू कांट एक्सप्रेस इन युअर वेकिंग स्टेट कम आउट इन युअर ड्रीम्स
कधी कधी आपण जेव्हा दिवसभर नाही का जागृत असतो तर त्यावेळेस आपण काही गोष्टींना आपण व्यक्त करू शकत नाही आपल्या मनात असल्या तरी पण आपण मग त्या स्वप्नामध्ये व्यक्त करतो
एनीवेज अ व्हेरी लार्ज टॉपिक
हा विषय खरंच खूप मोठा विषय आहे तसा
But we better stop because tea is here. I did mention, of course, there's a third waking bardo, which is meditation. But really, in a way, everything you know about meditation fills that space.
तर आपल्याला माहिती की ध्यान जे आहे तर ध्यानाच्या द्वारे हे स्थिर होऊ शकतं
जागृत
होऊ
शकतं yeah so it's really to do with shamatha vipassana
तर आपलं जे क्षमता विपश्यना आहे त्याच्यातून हे आपण याच्यावरती कार्य
that's how you use the meditation state either to develop more shamatha or when you've got enough shamatha to develop vipassana
तर आपण ह्या ध्यानाच्या याच्यातून आपण अधिकाधिक क्षमताचा सराव करून त्याच्यातून विपश्यना जे आहे ते आपण करू शकतो
Okay, tea break and then...
Again.